93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। सगळं जेवढे काही सेव्हिंग्स वगैरे आहेत, जेवढे इन्क्रीमेंट मिळालंय, उद्या जेवढे पैसे मिळणार आहेत, उद्या म्हणजे पुढच्या काही महिन्यात वर्षात वगैरे, ते लगेच आज सगळे नका वाया घालवू किंवा त्याची खरेदी सगळ्याचीच करायलाच हवी असं काही नाहीये कंपल्शन बरं का। आपल्याकडे त्यांनी म्हटलं एखादं वॉर्निंग द्यावी तुम्हाला। बरं, मी तुम्हाला जे मगाशी म्हणत होतो की रेड एफ एम वरती तुमचा आवडता जो काही कार्यक्रम दरवर्षी आपण करतो जवळजवळ दरवर्षी, तो परत आलेला आहे। कुठला? गेस करा, गेस करा। बोला ना काहीतरी, काय वाटतं तुम्हाला? झोपेत आहेत सगळे, कोणी काय बोलायलाच तयार नाहीये। शिक्का परत आला। शिक्का सीझन 4। आणि दरवेळी जसं असतं तसंच तुम्हाला आम्ही चान्स देतो, मौका देतो की तुम्हीच ठरवायचं रेड एफ एमचा म्हणजे तुमचा आणि आमचा आणि आपला शिक्का कशावर लावायचा आहे, शिक्का मोर्तब कशाला आपण करायचं आहे ते तुम्हीच सांगायचंय। म्हणजे कॅटेगऱ्या काय अशा असाव्यात हे तुम्हीच मला सांगायचं आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हे कसं करायचं, पण आठवत नसेल तर थोडं अजून 5 सेकंद तुम्हाला देतो।
मदर्स रेसिपी प्रेझेंट्स
रेड एफ एमचा शिक्का बाहर, रेड एफ एमचा शिक्का।
यातनं तुम्हाला कळालं असेलच की आमचं कसं असतं की जरा कशावर शिक्का मारायचा, आधी जेवणावर काहीतरी खाद्यपदार्थ असलं पाहिजे। आणि मी आत्ता जे काही कोकणात जाऊन 2 दिवस आलो आणि जे काही खाऊन आलो, आबा बा, त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवतो आता facebook.com/rjsangramredfm वर। पण खायचे काही पदार्थ, त्याच्या काही कॅटेगरीज तुम्हाला सुचवता आल्या तर नक्की सुचवा। असं क्विकली तुम्हाला सांगतो, खायचा विषय आपण काढलाय म्हणून स्विगीचं ऍप डाऊनलोड करा। सगळ्यात महत्वाचं की मिनिमम काहीतरी त्याची ऑर्डरसाठी काही मिनिमम नसतं, तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही कमीत कमी खा, जास्तीत जास्त काही फरक पडत नाही, ऑर्डर करू शकता। आणि फर्स्ट तुमची जी ऑर्डर आहे त्याच्यावरती तुम्हाला 100 रुपयाचा डिस्काउंट मिळतोय। सो दॅट इज समथिंग दॅट नीड्स टू बी डन राईट अवे। आणि अर्थात आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 8975935935, facebook.com/rjsangram रेड एफ एम, सगळं 6608093 हा लँडलाईनचा नंबर, हे सगळं तुमच्याकडे आहे। त्यामुळे काही एक्सक्यूज देऊ नका की अरे काय कसं सांगायचं, कसं पोहोचायचं, कसं तुमच्यापर्यंत 4 गाण्याचे बघे साथी
साथ।
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।